नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. तमिळनाडू विधानसभा वेंचणुके खातीर आनी पश्चीम बंगालांतल्या पयल्या टप्प्या खातीरचो प्रचार काल सांजे सोंपलो. तमिळनाडू आनी पश्चीम बंगालांत सुरू आशिल्ल्या विधानसभा वेंचणुका खातीर वेंचणूक आयोगान आंतरराष्ट्रीय वेंचणूक अभ्यागत कार्यक्रम IEVP दुसऱ्या टप्प्याक सुरवात केल्या. आत्मनिर्भर भारत हो सहनिर्मिती, सहविकास आनी सहनवोपक्रमा खातीर एक आमंत्रण आसा अशें सांगून भारत आनी जर्मनीच्या संरक्षण उद्देगीक परिसंस्थांत वाडीव सहकार्या खातीर खर आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी केलें. IPL क्रिकेटांत आज लखनौत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमार लखनौ सुपर जायंट्सचो राजस्थान रॉयल्स आड सांजे 7:30 खेळ जातलो. आतां पुराय खबरो. तमिळनाडू विधानसभा वेंचणुके खातीर आनी पश्चीम बंगालांतल्या पयल्या टप्प्या खातीरचो प्रचार काल सांजे सोंपलो. तमिळनाडूत एकाच टप्प्यांत आनी पश्चीम बंगालांत पयल्या टप्प्यांतलें मतदान 23 एप्रिलाक जातलें. पश्चीम बंगालांत प्रचाराच्या निमण्या दिसा केंद्रीय मंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह पश्चीम बर्धमान, कुल्टी आनी सिलिगुडी हांगा सभांनी उलयले. भाजप फुडारी रेखा गुप्ता आसनसोलांत रोड शोत सहभागी जाली. दुसरे कडेन तृणमूल काँग्रेसीची अध्यक्ष आनी पश्चीम बंगालाची मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांणी हल्दियांत जाहीर सभेंत उलोवप केलें. वेंचणूक आयोगान सगळ्या जिल्ह्यांतल्या जिल्हो वेंचणूक अधिकारी आनी पोलीस अधिक्षकांक लोकप्रतिनिधित्व कायद्याचे काटेकोरपणान पालन करपाचे आनी शांतता कालावधी लागू करपाचे निर्देश दिल्यात. पश्चीम बंगालात दुसऱ्या टप्प्यातलें मतदान 29 एप्रिलाक आसा. तमिळनाडूत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी राज्यांत प्रचार केलो. AIADMKचे महासचीव एड्डपाडी पलानीसामी सेलमांत जाहीर सभेंत उलयले. TVKचे संस्थापक अभिनेते आनी राजकारणी विजय हांणी चेन्नईत प्रचार केलो. मतमेजणी 4 मेक जातली. तमिळनाडू आनी पश्चीम बंगालांत सुरू आशिल्ल्या विधानसभा वेंचणुका खातीर वेंचणूक आयोगान आंतरराष्ट्रीय वेंचणूक अभ्यागत कार्यक्रम IEVP दुसऱ्या टप्प्याक सुरवात केल्या. मुख्य वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी काल नवी दिल्लींत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट हांगा ह्या कार्यक्रमाचें उक्तावण केलें. आयोगान एका निवेदनांत म्हणलां की दिल्लींतल्या परदेशी दुतावासांच्या प्रतिनिधी सयत 17 देशांतले एकूण 34 प्रतिनिधी ह्या कार्यक्रमांत सहभागी जातले. प्रतिनिधीक EVMचे प्रात्यक्षीक दाखयले आनी मतदान प्रक्रियेचो प्रत्यक्ष अणभव घेवपाक तांणी मॉक पोलातूय भाग घेतलो. हे प्रतिनिधी आज पश्चीम बंगाल आनी तमिळनाडूच्या दौऱ्यार वतले आनी थंय ते जिल्हो नियंत्रण कक्ष आनी माध्यम निरीक्षण केंद्रासयत हेर सुविधा पळयतले. ते फाल्यां प्रत्यक्ष मतदानूय पळयतले. पश्चीम बंगालाचे राज्यपाल RN रवी हांणी आगामी 2 टप्प्यांतल्यो विधानसभा वेंचणूक मुक्त, निष्पक्ष आनी भयमुक्त जावपाच्यो हे खातीर 24/7 नागरीक हेल्पलायन सुरू करपाची घोषणा केल्या. काल राज्यपालांच्या कार्यालयांतल्यान जारी केल्ल्या निवेदना प्रमाण फाटल्या कांय दिसांत राज्यपालांनी जनते वांगडा घेतिल्ल्या बसकेंत राज्यांत वेंचणुके आदीच्या आनी उपरांत जावपी हिंसाचारा बद्दल चिंता व्यक्त केल्ल्यान हेल्पलायन सुरू करपाचो निर्णय घेतला. आत्मनिर्भर भारत हो सहनिर्मिती, सहविकास आनी सहनवोपक्रमा खातीर एक आमंत्रण आसा अशें सांगून भारत आनी जर्मनीचे संरक्षण उद्देगीक परिसंस्थांत वाडीव सहकार्या खातीर खर आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी केलें. काल आपल्या 3 दिसांच्या जर्मनी दौऱ्याच्या पयल्या दिसा जर्मन संरक्षण आनी सुरक्षा विशयक संसदीय स्थायी समितीकडे उलयतना सिंग हांणी ठामपणान सांगलें की आज जग नवीन सुरक्षा धोक्यांचो फुडो करता आनी तांत्रीक परिवर्तनाक लागून परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आनी एकामेकांत घुसपल्या. बदलत्या वातावरणाकडे जुळवून घेवपाच्या इच्छेसयत एक नवीन दृश्टीकोन ही काळाची गरज आसा अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदर्शी फुडारपणाखाला भारत संरक्षण क्षेत्रांत अभूतपूर्व परिवर्तन अणभवता आनी जर्मन उद्देगा वांगडा वाडीव भागीदारीतल्यान म्हत्वपूर्ण परस्पर लाभ मेळूंक शकता अशें ते उलयले. संरक्षण मंत्र्यांनी पुनरुच्चार केलो की भारत आनी जर्मनी फक्त सामरीक भागीदारूच न्हय तर सध्याच्या काळांत जागतीक चर्चेक आकार दिवपी म्हत्वपूर्ण आवाजूय आसात. ह्या दौऱ्या वेळार ते दोनी देशांमधली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घटमूट करपाक तांचे जर्मन समपदस्थ बोरीस पिस्टोरियस आनी हेर वरिश्ठ फुडाऱ्या वांगडा द्विपक्षीय चर्चा करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हणला की सरकाराच्यो येवजण्यो आनी धोरणां तळागळा मेरेन चालीक लावपाच्या प्रक्रियेन नागरी सेवांचो मुखेल वांटो आसा. काल नवी दिल्लींत नागरी सेवा दिसा निमतान आयोजीत कार्यावळींत ते उलयताले. राजधानी दिल्लींत येवजण्यो लागू करप सोपें, पूण पयसुल्ल्या गांवांनी जेन्ना फळादीक परिणाम दिसून येतात तेन्ना त्यो येवजण्यो खऱ्या अर्थान चालीक लागतात. सरदार वल्लभभाई पटेल हांकां अखिल भारतीय सेवांचो जनक म्हूण उपराष्ट्रपतींनी सांगले आनी सरदार पटेल हांणी सेवा आनी एकचाराच्या भावनेन देशाक एकठांय हाडलो अशें म्हणले.
सरदार वल्लभभाई पटेल जी युनिफाइड इंडिया पॉलिटिकली एंड एज द आर्किटेक्ट ऑफ द सिविल सर्विसेस ही ब्रॉट द नेशन टुगेदर एंड ए शेयर्ड स्पिरिट ऑफ सर्विस एंड यूनिटी. मेनी ऑफ द सिविल सर्विस IAS IPSs आर सर्विंग दैट स्टेट ओनली. दिस इज वेयर द इंटिग्रेशन ऑफ द कंट्री इज गेटिंग स्ट्रेंथन्ड.
संरक्षण मंत्रालयान T-72 आनी T-90 रणगाड्या खातीर ट्रोल असेंब्लीच्या खरेदीक सुमार 975 कोटी रुपयांच्या कबलातीचेर सय केली. नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांच्या उपस्थितीत भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड आनी इलेक्ट्रो न्युमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हांचे वांगडा ह्या कबलातीचेर सय केली. संरक्षण मंत्रालयान एका निवेदनात म्हणला की T-72 आनी T-90 रणगाड्या खातीर ट्रोल असेंब्ली हे एक महत्वपूर्ण उपकरण आसा जे भारतीय लष्कराची सुरुंग क्षेत्र भेदण्याची क्षमता वाढयतले. मंत्रालयान मुखार म्हणला की ही खरेदी भारताच्या संरक्षण मुळाव्या सुविधांचे आधुनिकीकरण करपाच्या आनी स्वदेशी उद्योगांक सक्षम करपाच्या दिशेन एक महत्वपूर्ण पावल आसा जे आत्मनिर्भर भारताचे अभिमानास्पद ध्वजवाहक थारतले. या प्रकल्पांत घटक निर्मिती वरवीं सूक्ष्म लघु आनी मध्यम उद्योग MSMEक प्रोत्साहन दिवन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असा. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहायक वृत्तवाचक CG ऑपरेटर पदा खातीर इत्सुक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करू शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नैमित्तीक पदा खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे आसा. IPL क्रिकेटांत सनरायझर्स हैदराबादान काल राती हैदराबादातल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्साचो 47 धावण्यांनी पराभव केलो. अभिषेक शर्मा सर्वाधिक धावड्यो करपी फलंदाज थारलो, ताका सामनावीर म्हूण घोशीत केलो. आज लखनौत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमार लखनौ सुपर जायंट्स राजस्थान रॉयल्सा आड सांजे 7:30 खेळटले. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गंगा देगणातले पश्चिम बंगाल आनी मध्य प्रदेशांत उश्णतायेच्या ल्हारांचो अंदाज दिला. हवामान खात्यान गंगा देगणातले पश्चिम बंगाल, दर्यादेग आंध्र प्रदेश, केरळ, माही, ओडिशा आनी तमिळनाडूत उश्ण आनी दमट हवामानाचो अदमास दिला. दिल्ली, हरियाणा, चंदीगड आनी छत्तीसगडांत मुखावेले 3 दीस रातचे उबदार हवामान उरतले. IMD'न आयज अरुणाचल प्रदेश, दर्यादेग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आनी ओडिशांत गडगड आनी विजांचो कडकडाट जावपाचो अंदाज दिला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. तमिळनाडू विधानसभा वेंचणुके खातीर आनी पश्चिम बंगालातल्या पयल्या टप्प्या खातीरचो प्रचार काल सांजे सोपलो. तमिळनाडू आनी पश्चिम बंगालात सुरू आशिल्ल्या विधानसभा वेंचणुका खातीर वेंचणूक आयोगान आंतरराष्ट्रीय वेंचणूक अभ्यागत कार्यक्रम IEVP'च्या दुसऱ्या टप्प्याक सुरवात केल्या. आत्मनिर्भर भारत हो सहनिर्मिती, सहविकास आनी सहनवोपक्रमा खातीर एक आमंत्रण आसा अशें सांगून भारत आनी जर्मनीच्या संरक्षण उद्देगीक परिसंस्थात वाढीव सहकार्या खातीर खर आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी केले. आनी IPL क्रिकेटांत आज लखनौत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमार लखनौ सुपर जायंट्साचो राजस्थान रॉयल्स आड सांजे 7:30 खेळ जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.